chinimandi.com podcast.
बिजी डेली शुगर मार्केट अपडेट. आज गुरुवार 28 मे 2020. डोमेस्टिक मार्केट मध्ये देशभरात बाजार स्थिर राहिला. महाराष्ट्रामध्ये S30 साखरेचा व्यापार 3,110 रुपये ते 3,135 रुपये प्रति क्विंटल राहिला. दक्षिण कर्नाटकामध्ये S30 साखरेचा व्यापार 3,220 रुपये ते 3,250 रुपये राहिला, तर M30 व्यापार 3,300 रुपये प्रति क्विंटल राहिला. उत्तर प्रदेशामध्ये M30 व्यापार 3,140 रुपये ते 3,150 रुपये होता. गुजरातमध्ये S30 व्यापार 3,160 रुपये ते 3,170 रुपये राहिला, तर M30 व्यापार 3,210 रुपये ते 3,220 रुपये राहिला. तमिळनाडूमध्ये S30 व्यापार 3,260 रुपये ते 3,350 रुपये होता, तर M30 व्यापार 3,320 रुपये ते 3,400 रुपये राहिला. इंटरनॅशनल मार्केट. लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $355.40 प्रति टन राहिला आणि US शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट 10.65 सेंट्स होते. करन्सी आणि कमोडिटी. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा व्यापार 75.829 मध्ये झाला, तर ब्रेझिलियन रियलचा व्यापार 5.2743 मध्ये झाला. क्रूड फ्युचर 2,449 रुपये प्रति बॅरल. क्रूड WTI $32.23 होते. इक्विटी. BSE सेन्सेक्स 595.37 अंकांनी वर येऊन 32,200.59 अंकावर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा NSE निफ्टी 175.15 अंकांनी वर येऊन 9,490.10 अंकावर बंद झाला.